आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता 3 हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार. पोलीस स्मृतीदिनानिमित्त देशाचं शहीद पोलिसांना अभिवादन. प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना दिवाळीनिमित्त शुभेच्छापत्र. दिवाळीच्या मुहूर्तावर देवगडच्या हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईत दाखल. आणि ज्येष्ठ अभिनेता असरानी यांच्या निधनाबद्दल मान्यवरांना शोक. यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे नुकसानी झालेल्या शेतकऱ्यांना आता 3 हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार आहे. याकरता विशेष बाब म्हणून 648,15,41,000 रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना सुमारे 8,139 कोटी रुपये इतक्या रकमेचं अर्थसहाय्य वितरित करण्याचे आदेश जारी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात मिळून 346,31,70,000 रुपये देण्यात येतील. नागपूर विभागात नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात मिळून 7,51,75,000 रुपये तर नाशिक विभागातल्या नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून 59,36,13,000 रुपये मदत देण्यात येईल. अमरावती विभागात अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात 131,56,47,000 रुपये तर पुणे विभागात सोलापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी 37,20,000 रुपये मदत मिळेल. कोकण विभागात ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी 2,16,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. आज पोलीस स्मृती दिन आहे. 1959 याच दिवशी लडाखमध्ये हॉट स्प्रिंग्स इथं सशस्त्र चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात 10 शूर पोलिसांना वीरमरण आलं. तेव्हापासून दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचं स्मरण करून त्यांना आज श्रद्धांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय पोलीस स्मारकात शहीदांना पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि दिल्ली पोलिसांचं संयुक्त संचलन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज मुंबईतल्या नायगाव इथल्या पोलीस मुख्यालयात पोलीस स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. आपलं कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या भारतातल्या विविध पोलीस दलांमधल्या अधिकारी आणि अंमलदारांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी असलेल्या संदेशपत्राचं यावेळी वाचन करण्यात आलं. हे राष्ट्र पोलिसांचं बलिदान कधीही विसरणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यावेळी उपस्थित होत्या. पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये अभिवादनाचे कार्यक्रम होत आहेत. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पोलीस स्मृती स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. रत्नागिरी पोलीस मुख्यालयातही आज पोलीस स्मृती दिन कार्यक्रम पार पडला. यावेळी शहीद पोलीस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच 2 मिनिटं मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या मुख्यालयातल्या शहीद स्मारकावरही आज पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस दलामार्फत हवेत बंदुकीच्या 3 फैरी झाडून शहीदांना मानवंदना देण्यात आली. वस्तू आणि सेवा करातल्या कपातीमुळे गेल्या महिन्यात 22 तारखेपासून GST बचत उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्याचा फायदा समाजातल्या सर्व घटकांना होत आहे. GST बचत उत्सवाचा देशाच्या वाहन क्षेत्राला बळकटी देण्यात किती महत्वाचा वाटा आहे त्याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
सरकारने वाहन क्षेत्रासाठी जारी केलेल्या नव्या GST दरानुसार 1800 CC पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या ट्रॅक्टरवर 5% तर 1800 CC पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या ट्रॅक्टरवर 18% कर आकारला जातो. तसंच टायर्स आणि गिअर्स यासारख्या ट्रॅक्टर निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामग्रीवर 5% कर आकारला जात आहे. बस आणि ट्रक तसंच डिलिव्हरी व्हॅनवर आकारला जाणारा GST 18% करण्यात आला आहे. यापूर्वी या वाहनांवर 28% GST आकारला जात होता. यासह मोटार आणि दुचाकी वाहनांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीवरचा करही 18% कमी केला आहे. या दर कपातीमुळे सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत वाहनं विकत घेता येतील. तसंच वाहतुकीवरचा खर्च कमी होऊन निर्यातीवर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
दिवाळी म्हणजे फराळ,
दिवाळी म्हणजे फटाके,
दिवाळी म्हणजे आतषबाजी,
दिवाळी म्हणजे रोषणाई, आकाश कंदील,
नवीन कपडे आणि रांगोळ्या, आणि हो दिवाळी अंक,
मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय।
आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी,
दर्जेदार कविता, कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी।
जरूर ऐका 17 ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई AR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर दीपवाणी।
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिवाळीनिमित्त देशवासियांना उद्देशून शुभेच्छा पत्र लिहिलं आहे। या पत्रात त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक प्रतिसाद दिल्याबद्दल ऑपरेशन सिंदूरची प्रशंसा केली आहे। याशिवाय यावर्षीची दिवाळी खास आहे, कारण पहिल्यांदा देशभरात अनेक जिल्ह्यांमध्ये दुर्गम भागांमध्ये दीपोत्सव होत आहे। हे असे जिल्हे आहेत जिथे नक्षलवाद आणि माओवादी दहशतवाद मुळापासून नष्ट झाला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 26 ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत। मन की बात या कार्यक्रमाचा हा 127वा भाग असेल। या कार्यक्रमासाठी 1800-11-7800 या टोल फ्री क्रमांकावर तसंच नरेंद्र मोदी ॲप किंवा MyGOV या ॲपवर श्रोत्यांना येत्या 24 तारखेपर्यंत त्यांची मतं किंवा सूचना पाठवण्यात येतील। दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे। आज घरोघरी तसंच व्यावसायिक आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजनाचा सोहळा पार पडेल। व्यापारी वर्गासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो। गेल्या वर्षभराची खतावणी बंद करून नवीन चोपडा सुरू केला जातो। लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं शेअर बाजारात आज मुहूर्ताच्या सौद्याचं सत्र झालं। सत्र संपलं तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 63 अंकांची वाढ नोंदवत 84,426 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 25 अंकांची वाढ नोंदवत 25,869 अंकांवर बंद झाला। बाजारपेठा, घरं आणि कार्यालय आकर्षक रोषणाईने सजवण्यात आली आहेत। सर्वत्र आनंदाचं आणि मंगलमय वातावरण दिसत आहे। दिवाळीनिमित्त सर्वजण एकमेकांना शुभेच्छा आणि भेटी देत असून घरोघरी विविध आकारांचे आकाशकंदील आणि मनमोहक रांगोळ्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत। दिवाळीच्या मुहूर्तावर देवगडच्या हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईत दाखल झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड इथल्या पडवणे गावचे आंबा बागायतदार प्रकाश शिरसेकर यांच्या बागेतले हे आंबे आहेत। नवी मुंबईतल्या APMC मध्ये हे आंबे विक्रीसाठी उपलब्ध झाले असून त्याला विक्रमी भाव मिळण्याची शक्यता आहे। प्रसिद्ध अभिनेता गोवर्धन असरानी यांचं काल मुंबई दीर्घ आजारानं निधन झालं। ते 84 वर्षांचे होते। सहाय्यक अभिनेता आणि विनोदी अभिनेता म्हणून नाव कमावलेल्या असरानी यांनी पुण्याच्या चित्रपट प्रशिक्षण संस्थेत अभिनयाचे धडे गिरवले होते। अभिमान, गुड्डी, चुपके चुपके अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य कलाकारांच्या बरोबरीने प्रेक्षकांवर ठसा उमटवला होता। फकीरा आणि चला मुरारी हिरो बनने या चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती। त्यांची शोले चित्रपटातील जेलरची भूमिका चिरस्मरणीय ठरली। मुंबईत काल त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी असरानी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। असरानी यांनी आपल्या भूमिकांमधून असंख्य प्रेक्षकांना आनंद दिला असं प्रधानमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे। असरानी यांच्या निधनाबद्दल राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातल्या विविध मान्यवरांनी समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली आहे। सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज पक्ष कार्यालयासमोर काळ्या टोप्या घालून आंदोलन केलं। पक्ष वाढला पाहिजे, मात्र पक्षाने प्रवेश देताना त्या नेत्यावरचे आरोप तपासले पाहिजेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। माने यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपात प्रवेश करायचा निर्णय घेतला होता। नवी मुंबईत कामोठे इथं सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला। या दोघी मायलेकी असल्याचं समजतं। घरातल्या गॅस सिलेंडरची गळती आणि ठिणगी यामुळे स्फोट झाल्यानं ही आग लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता 3 हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार। पोलीस स्मृतीदिनानिमित्त देशाचं शहीद पोलिसांना अभिवादन। प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा पत्र। दिवाळीच्या मुहूर्तावर देवगडच्या हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईत दाखल आणि ज्येष्ठ अभिनेता असरानी यांच्या निधनाबद्दल मान्यवरांना शोक। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।